चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी गाळप लवकरात लवकर पूर्ण करावं। मंत्री हरियाणाचे सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी प्रदेशातील साखर कारखान्यांना गाळप हंगाम लवकरात लवकर पूर्ण करावा, तसंच शेतकऱ्यांची देणीही भागवावीत याबाबत निर्देश दिले। येथील विश्रामगृहात राज्यभरातील साखर कारखान्यांच्या एमडींची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती। यावेळी शुगर मिल फेडरेशनचे पदाधिकारीही उपस्थित होते। यावेळी मंत्री बनवारीलाल बोलत होते। मंत्र्यांनी कारखान्यांचा रिव्ह्यू रिपोर्टवर कारखान्यांच्या संचालकांशी झालेली चर्चा, तसंच जिल्ह्यामध्ये असणारी ऊसाची उपलब्धता पाहून कारखान्यांना डायव्हर्जन सुरू करण्याचे आदेश दिले। यावर मेहम गोहाना आणि फफडाना साखर कारखान्यांच्या एमडी यांनी लवकरात लवकर अतिरिक्त ऊसांची पावती काढण्याबाबत सांगितलं। मंत्री बनवारीलाल यांनी सांगितलं की डाहर गावामध्ये निर्माणाधीन साखर कारखान्याचं काम वेगात सुरू आहे। नव्या कारखान्याची ट्रायल लवकरच घेतली जाईल। त्यांनी सर्व कारखान्यांकडून शहाबाद साखर कारखान्याच्या धर्तीवर लवकर ऊस गाळप करणं आणि नवं तंत्रज्ञान वापरून नुकसान कमी करण्याचं सुचवलं। हरियाणामध्ये शेतकरी ऊसाचा दर वाढवून देण्याची मागणी करत आहेत, ज्या मागणीला हरियाणाचे मुख्यमंत्री ML खट्टर यांनी फेटाळून लावलं आहे। त्यांनी गुरुवारी ऊसाच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यास नामंजुरी दाखवून सांगितलं की कुठलंही मूल्य वाढवणं हे कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं, पण सध्या कारखाने नुकसानीत आहेत। सध्या 340 रुपये प्रति क्विंटल ऊसाला असणारी किंमत ही देशामध्ये सर्वात अधिक आहे।